जय जय रघुवीर समर्थ। आत्मरती अविरोधेन इति चांडिल्य। त्यांनी चांडिल्यांची स्वतंत्र ही आहे तर तिथे पुस्तक आहे चांडिल्य भक्ती सूत्रे म्हणून। तर ज्या अर्थी नारदांच्या याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे त्या अर्थी ते नारदांनी समकालीन तरी असले पाहिजे किंवा त्यांच्या थोडेसे अगोदर। तर म्हणून आज्ञावर प्रेम असणं आणि त्याच्या प्रेमाला विरोध न करणं अविरोधेन हे भक्तीचं लक्षण आहे असं चांडिल्य म्हणतात। आणि ही सूत्र सांगितल्यानंतर नारदांनी स्वतःच काय मत आहे ते पुढच्या ते त्या सूत्रात सांगितलेलं आहे। ते असं म्हणतात नारद हा तू, परंतु तू म्हणजे परंतु नारद हा, नारदांचं असं म्हणणं आहे की नारदांच्या दृष्टीनं भक्तीचं लक्षण असं आहे की नारद हा तू तत् अर्पिता। तत् म्हणजे ते जे काही तत्व असेल त्याला स्वतःचं समर्पण करणे। तत् अर्पिता अखिल आचारिता म्हणजे आपलं संपूर्ण आचरण, संपूर्ण जीवन, संपूर्ण कर्म इथे तर अर्पित आहे म्हणजे भगवंताला आपलं संपूर्ण जीवन अर्पण करणं आणि ती अर्पण करीत असताना त्याचं स्मरण करणं आणि हे खरं भक्तीचं लक्षण आहे, हे त्यांच्या दृष्टीनं भक्तीचं लक्षण आहे। आणि त्यात विस्मरणे परमव्याकुलता ही गोष्ट त्यांनी विशेष सांगितली की त्याचं भगवंताचं एक क्षण जरी विस्मरण झालं तरी मनामध्ये चित्तामध्ये परमव्याकुलता उत्पन्न होणं की असं कसं माझ्यात नाही घडलं असं मी कसा विसरलो भगवंताला, ईश्वराचं कसं मला कशाच्या मी मोहात पडलो, कशाकडे मी आकर्षित झालो आणि त्याच्यामुळे मला भगवंताचं विस्मरण झालं असं सतत अशी टोचणी लागणं विस्मरण होईल त्याला या नारदांच्या मध्ये ही हे भक्तीचं मुख्य लक्षण। याच्यामध्ये त्यांनी मुळात काय सांगितलं की अखिल आचारिता म्हणजे आपलं सर्वच आचारिता म्हणजे आचार असं आचार विचार ज्ञान ज्ञान विचार आणि आचार आपण या तीन जर गोष्टी भरल्या तर नारदांच्या मते आपली सर्व कर्मे त्याला अर्पण करणे आणि त्याचं एक क्षणभर जरी विस्मरण झालं तरी परमव्याकुल स्थिती होणे असं नारदांचं म्हणणं। तर हे मुद्दाम म्हणण्याचं कारण काय, विस्मरणे व्याकुल असं म्हणण्याचं कारण काय की एरवी सामान्य जीवाचं हे लक्षण आहे की त्याच्या संसारामध्ये त्याच्या जीवनामध्ये भगवंतापासून त्याचं काहीही अडत नाही। न अडल्यामुळे ज्या गोष्टीपासून आपलं अडतं त्याचंच फक्त आपल्याला स्मरण होतं, जोपर्यंत ती वस्तू वाचते तोपर्यंत त्या वस्तूचा आपल्याला उपयोग होतो, उपभोग होतो, त्याचं सुख मिळतं। पण जेव्हा ती वस्तू नसते तेव्हा त्याच्यापासून अडलं अडलं म्हणून त्याचं आपल्याला स्मरण होतं। तर सामान्य माणसाच्या याच्यामध्ये ईश्वरापासून तसं काही अडत नसल्यामुळे त्या ईश्वराचं विस्मरण झाल्याचं कधी दुःख होतं। पण इथे त्यांनी लिहिलं की भक्ताच्या जीवनामध्ये मात्र ईश्वराचं स्मरण हे भक्ताच्या दृष्टीनं जर भक्तीचं लक्षण असेल तर त्याच्या ठिकाणी ही विस्मरणे परमव्याकुलता निर्माण व्हायला पाहिजे। या व्याकुलतेचा काय उपयोग होतो तर पुन्हा पुढच्या वेळेला जेव्हा त्याचं पुन्हा विस्मरण होण्याची पाळी येते असं वाटतं त्यावेळी त्याला ती अगोदरची व्याकुलता जी आठवते त्याला एक उदाहरण चांगलं घेतलं की समजा खूप उन्हाळा आहे आणि एखाद्या हत्ती उन्हाळ्याने त्या अगदी त्रस्त झालेले आहे, शेजारी जलाशय आहे तर तो सरळ हत्ती त्या जलाशयात जाऊन बसतो, सगळं आपलं अंग त्या पाण्याच्या खाली घालतो, मग त्याला थंड वाटतो आणि थंड वाटल्यामुळे तो फक्त सोंडेचं तोंड फक्त जे आहे ते वर तेवढं वर करतो आणि तिथून श्वासोच्छ्वास करतो आणि त्याच्यातून एक क्षण जर तरी पुन्हा वर आला तर तो पुन्हा खाली जातो कारण त्याला ते आश्चर्य होतं। यांनी असं म्हटलं की एखाद्या पाण्यात गेलेल्या माणसाचा श्वास थांबल्यानंतर त्याला जशी व्याकुळता उत्पन्न होते की मी केव्हा श्वास घेईन, तसं हत्तीच्या ठिकाणी मी केव्हा पाण्यात जाईन वर आहे त्याची व्याकुळता भावते, तसं इथे नारदाने म्हटलं की तस्मिन विस्मरणे परमतत् विस्मरणे परमव्याकुळता। आता मुळात हे फक्त भक्तासाठी हे असल्या सामान्य माणसांचं आपल्याला आपण बघितलं की त्याचं काही हे होत नाही, व्याकुळ ही होत नाही। कारण सामान्य माणसाच्या ठिकाणी काय होतं की तो एकतर त्याचा अहंकाराच्या प्रभावाखाली त्याचं जीवन चालतो, जेवण अहंकार प्रभाव असतो त्यामुळे सर्व मी करतो असं त्याला वाटत असल्यामुळे जरी प्रकृती कधी करी न्या केली म्हणे भ्रमे हे तत्व जरी असेल त्या तत्वाने त्याला विस्मरण होतं आणि ते विस्मरण झाल्यामुळे त्याला सगळं मी करतो आणि मी करतो असं वाटल्यामुळे मी ठरवलेलं सगळं व्हायला पाहिजे असं असं वाटल्यामुळे तो त्याप्रमाणे तसं घडलं नाही की दुःख आणि त्याच्यामुळे तो सुखदुःखाच्या चक्रात अडकतो आणि सुखदुःख कमी करण्यासाठी जी नवीन कर्म करत राहतो त्याच्यामुळे जन्म मरणाचे भोग असं ते सगळं विशेष सरकार जसं म्हणतो तसं विशेष सरकार। की मूळ अविद्या अज्ञानाचा निर्धार अहंकार, अहंकाराचा निराजामुळे मी करतो ही वृत्ती, हा भाव, त्याच्यामुळे मी म्हणतो धन व्हायला पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे, असं नाही झालं की दुःख मग कशामुळे झालं नाही, तर जो निमित्त असेल ते कारण आहे असं त्याला वाटतं, त्याचा एक सूड घेण्याचा करतो आणि त्या ह्याच्यातून पुन्हा नवीन प्रारब्ध निर्माण होत राहतात, त्याच्यातून नवीन गोष्टी या निर्माण होत राहतात, त्याच्यामुळे तो सुख दुःखाच्या चक्रात आला किंवा जन्मामरणाच्या भोऱ्याचा. तर ह्याच्यामुळे ह्यांना जर सुटायचं असलं तुम्हाला तर प्रतिप्रसव प्रमाणे जसं सांगितलं की उलट्या मार्गाने अभिनय दुःख सुख अहंकार आणि असं उलट त्याच्यासाठी, तर म्हणून त्याच्यासाठी ईश्वराचं सतत स्मरण हे मूळ त्याचं. अज्ञान धारवण्याचं काय लक्षण असेल, अज्ञान धारण्याचा हे प्रक्रिया कशी आहे, तर विस्मरण होतं ना, मग त्याचं सतत स्मरण ठेवा. अज्ञान असेल तर त्याचा ज्ञान करून घ्या, ज्ञान करून घेतलं की त्याचा अज्ञान नसतं. अज्ञान गेलं की ज्या एरवी ज्याचं विस्मरण झालेलं असतं त्या, कारण ज्ञान झालं तर विस्मरण होणार ना, ज्ञान झालं तर त्याचं स्मरण होणार, अज्ञानाला स्मरण विस्मरण कोणी येतं. त्यामुळे मुळात ज्ञान झाल्यानंतर त्याच्यासाठी जर जी ईश्वरासमची आपली ईश्वरासंबंधी आपला जे काही असेल भाव असेल त्याप्रमाणे आपली सगळी कर्म तू बाबा तुझ्यामुळे सगळं करते असं म्हणून त्याला अर्पण करणे, आपला स्वतःचा मीपणाचा भाव त्याच्यानंतर कमी करणे आणि तस्मिन विस्मरणे परमेश्वर. जर कधी काळी आपलं असं राहिलं तर त्याच्यामुळे अरे आज आपल्या हातात घोडत उठली असं झालं, तसं झालंय असं व्हायला नको असं म्हणून त्याच्यामध्ये व्याकुळता सुरुवातीच्या काळात थोडं आहे. आणि लक्षणं जी सांगते ती गौणी भक्ती दिली, मुख्य भक्तीची लक्षणं त्याच्याशी एकरूप होणं हे त्याचं मुख्य लक्षण परमप्रेम रूप. पण ही नाना लक्षणं सांगणं लक्षणं काही लक्षणं गौण आहे सबसिडी आहे काही मेन आहे मुख्य आहे. तर त्यांनी असं सांगितलं इथे की सर्व कर्म अर्पण करणे, माऊली त्याची अगदी खूप फेमस व्याख्या जी आहे मुख्य प्रसिद्ध व्याख्या की बाई आपले भेजे जे मद जाणे ते दया नाम शरण भेजे, शरण जाणे म्हणजे काय, मी आपले भेजे मी आणि मी समोरचं दिसतो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे दोन वेगळ्या वस्तू आहेत असं न मानता मी सगळीकडे एकच मी आहे, म्हणजे माझ्या ठिकाणी तोच आहे विश्वाच्या ठिकाणी तोच आहे आणि ह्याच्या आतही तोच आहे बाहेर तोच आहे याच्या पलीकडे तोही अलीकडे ही भाई सतत भावना हा भाव सतत मनात बाळगणं म्हणजे ज्याला शरण अनन्य शरण ज्याला म्हणतो म्हणजे अनेक ठिकाणी पुढे हात असेल अनन्य शरण. तर त्याच्यासाठी म्हणून त्याच्यासाठी ते कॉशन म्हणून सांगितले जायचे की तस्मिन जेव्हा विस्मरण जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा परम व्यापूर तुमचं मन झालं की स्मरण तुमचं पुन्हा चालू करणार. जसं आपल्याकडे एखादा गुन्हा असला की त्याला शिक्षा वाटवली आहे की शिक्षेमुळे होणारा त्रास आपल्याला आठवतो म्हणून पुन्हा गुन्हा करू नये अशी प्रवृत्ती होते. तसं भगवंताचं विस्मरण एकदा कदाचित जर झालं तर त्याच्यातलं मन मन आपलं व्याकुळ झालं आणि असं कसं झालं मी कसा कशामुळे विसरलो ह्या गोष्टीपासून आपण लांब आहोत म्हणजे आपल्या त्याचं विस्मरण होणार नाही. आता तिथं चित्त व्याकुळ झालं तर स्मरणाचं महत्त्व वाटतं आणि स्मरणाचं महत्त्व वाटल्यामुळे मग भगवंताकडे आपली अनुरक्ती भगवंत आपल्याला महत्त्वाचं वाटायला तर मग त्याच्याने त्याच्या संबंधी प्रेम निर्माण हे मुख्य लक्षण आहे. जय
जय रघुवीर समर्थ त्याच्यामुळे एक दोन तीन चार पाच होल लॉट आपण म्हणतो ना अर्धा अर्धा वस्तू घेतल्या तर काय कमी कशी तसं ते एकदम आपण फार सुचार आपली झालेली आहे. श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. पण नारद भक्ती सूत्रांकडे वळू आपण काल जी दोन सूत्र बघितली होती महर्षी नारदाने जी भक्तीचं लक्षण भक्तीची लक्षणं सांगितली होती त्या दोन लक्षणं प्रामुख्याने होती की नारद हा तू तद अर्पिता अखिल आचारिता आणि तद विस्मरणे परम व्यापूरता. दोन लक्षणं आपण बघायचो की इतरांनी अनेक लक्षणं सांगितलेली असली कोणी पूजाळ सांगितली कोणी आत्मरती अविरोध सांगितला कोणी कथा त्या कथा आधी याच्या ठिकाणी प्रीती सांगितली पण नारदाने मात्र हे लक्षण सांगितलं की अखिल आचारिता तद अर्पिता आणि तद तस्मिन तद विस्मरणे परमव्यापुरता हे आपण काल बघितलं होतं. अस्ति एवम एवम म्हणजे नारद म्हणतात त्याप्रमाणेच आहे असंच आहे असं आणि हे कसं आहे यथा ब्रज गोपिका ज्याप्रमाणे ब्रज जगत ब्रजातील गोपिका या भगवंतावर कृष्णावर निस्सीम प्रेम करत होत्या, परम प्रेम करत होत्या. भक्तीचं पहिलं लक्षण तत्व असून परम प्रेम तर त्याप्रमाणे त्या करत होत्या. म्हणून ब्रज गोपिकांसारखं असं भगवंतावर प्रेम असावं असं त्यांना. काल आपण पाहिलं की गोभी इंद्रिय ही पिबती श्रीकृष्ण रसम किती गोपी ही गोपी शब्दांची व्याख्या केली की सर्व इंद्रियांच्या द्वारा श्रीकृष्णाची भक्ती करणारी अशी जी स्त्री ती गोपी आहे. तर त्याच्यातच आपण काल हे केलं होतं की समजा अशा स्त्रीने भगवंतावर अशा तऱ्हेनं भगवंत आपला पती आहे अशा दृष्टीने जर प्रेम केलं तर तो आपला सर्वस्व आहे, नुसता पतीचा आहे असं म्हणजे तर त्याच्यामध्ये पाठीवरत्याला कुठे बाहेर येतो का स्त्रीच्या किंवा एक पत्नीत्वाला एक पतीत्वाला कुठे बाहेर येतो का? तर त्याचं त्याने निराकरण पुढच्या सूत्रात केलेलं आहे. तत्र अपि म्हणजे त्यात सुद्धा न महात्म्य ज्ञान विस्मृती म्हणजे महात्म्याच्या त्याचं महात्म्य त्याचा मोठेपणा भगवंताचा जो आहे ईश्वराचा जो मोठेपणा आहे त्याच्या ज्ञानाची विस्मृती न होणं ते करत असताना सुद्धा हा अपवाद तत्र हा अपवाद. म्हणून तद्विहीनम ते जर नसलं म्हणजे त्याचं जर स्मरण महात्म्याचं स्मरण महात्म्या ज्ञानाचं जर स्मरण नसलं तर ते जार प्रेमासारखं होतं म्हणजे इतर एखाद्या माणसावर प्रेम करण्यासारखं ते होतं. म्हणून तद्विहीनम जाराणाम इव की प्रेमाच्या या अवस्थेत कृष्णाच्या मोठेपणाची त्यांना विस्मृती होती का असा त्यांना दोष कोणी देऊ नये. आणि तसं जर दिला कारण तसं जर एखाद्याने म्हटलं की तसं जर असेल तर ते प्रेम जार प्रेमाप्रमाणे सिद्ध अन्य पुरुषावरील प्रेमाप्रमाणे पतिव्रतेच्या सिद्ध होईल. आता इथे महात्म्य ज्ञानपूर्वक सुदृढ प्रेम विशेष म्हणजे भक्ती असं नारद पंचरात्र या ग्रंथात नारदाने तर श्रीकृष्ण हा परमेश्वरच होता याचं गोपीनं ज्ञान होतं का असा काल आपल्याला प्रश्न पडतो. तर त्याचं व्यासाने त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये की हे कशावरून असं तर ज्यावेळी रासलीला चालू होती या वृंदावनामध्ये किंवा ब्रजामध्ये त्यावेळेला श्रीकृष्णाने त्या सगळ्या गोपींना असा उपदेश केला होता की तुम्ही आपापल्या घरी जा आणि पतीसेवा करा, कुटुंबाकडे लक्ष द्या, तुमच्या घराकडे लक्ष द्या असा उपदेश त्यांना केला असताना त्यांनी त्याला उत्तर काय दिलं होतं ते उत्तर ऐकण्यासारखं. तर ते उत्तर असं होतं की तू भगवान असल्यामुळे तू भगवान आहेस, तू ईश्वर आहेस याचं आम्हाला पूर्ण ज्ञान आहे, तू ईश्वराचा अवतार आहेस याचं आम्हाला पूर्ण ज्ञान आहे, त्याच्यामुळे आमच्या पतीचाही आत्मा तू आहेस म्हणजे आमचे पती आणि तू हे काही स्वतंत्र दोन व्यक्तिमत्व आहेत आणि एका व्यक्तिमत्वाला सोडून आम्ही दुसऱ्यावर प्रेम करतो असा त्याच्यामध्ये काही भाग नाही आहे. कारण त्याच्यामुळे आमच्या पतीचाही तूच आत्मा असल्यामुळे तूच ईश्वर असल्यामुळे तुझ्यामुळे त्यांना पतित्व आमचं पतित्व प्राप्त झालं म्हणजे त्यांनी आमचं पती व्हावं किंवा आम्ही त्यांची पत्नी व्हावं हे कुणी ठरवलं तर ईश्वरी संकल्पनुसार ईश्वरानेच ठरवलेलं असल्यामुळे तुझ्या संकल्पामुळे त्यांना आमचं पतित्व आमचं पतीपण हे त्यांना मिळालेलं आहे. किंवा हे लक्षात ठेवून तू केवळ आमच्या दृष्टीनं तू केवळ यशोदानंदनच नव्हेस, तू केवळ यशोदेचाच मुलगा आहेस अशी आमची धारणा किंवा भावना नाही आहे तर अखिल प्राणी मात्रांचा अंतरात्मा असा आम्ही तुला साक्षीभावाने जाणतो असं त्यांनी एखाद्या तत्वज्ञानाला लागवेल असं उत्तर त्याच्यामध्ये दिलं. जेव्हा त्यांचा विरह म्हणजे उद्धवाला सांगायचं होतं त्या याच्यामध्ये तू जाऊन हे कर सांग त्याला किंवा तू त्या गोपींची समजूत काढ तुझं अद्वैत तत्वज्ञान जे काय ते त्याला समजावून सांग किंवा कृष्ण आणि मी काही वेगळ्या नाही आहे तो जवळ असला काय नसला काय वगैरे तर हे सांगण्यासाठी म्हणून जेव्हा त्याला तिकडे पाठवलं तेव्हा तो ज्या क्षणी त्यांनी प्रवेश केला मथुरेतून येऊन गोकुळामध्ये त्या क्षणी तिथल्या गोकुळाच्या मातीतनं त्याला कृष्ण 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 असं ध्वनी ऐकवायला लागेल असं वर्णन म्हणजे ती माती सुद्धा कृष्णरूप झाली होती त्या ह्याच्यामध्ये आपल्या आपण जे हे बघितलं होतं महाभारत त्याच्यात सुद्धा असाच एक प्रसंग होता ती ती सांगत असते यशोदेची जी असते सखी ती हिला देवकीला सांगत असते किंवा असा असा तुझा लल्ला असा भोपळ्यामध्ये वाढतोय सुखाने वाढतोय सगळे त्याच्यात आनंदित आहेत प्रसन्न आहेत सगळे आहेत तेव्हा ती म्हणते मला यशोदेचे खरोखर खूप उपकार मानले पाहिजे तेव्हा ती ती सखी जी असते ती तिला सांगते अगं यशोदेचेच उपकार काय मानायला पाहिजे तुला गोकुळातल्या प्रत्येक मडक्याचे सुद्धा उपकार मानायला पाहिजे म्हणजे केवळ एक मडकं सुद्धा गोकुळातलं एक मडकं सुद्धा भगवंतावर इतकं प्रेम करत होतं या गोपींच्या प्रेमात काय होत, त्याच्याविषयी आणखी काय सांगणार? तेव्हा कालची जी शंका आहे त्याचं उत्तर इथे दिलं. पुढचं सूत्र याच्यात बघितलं तर आता ह्या यार प्रेम आणि भगवंतावरच प्रेम याच्यातला फरक काय आहे. आता याच मी पुढे सांगितलेलं की नास्ती, आता आतापर्यंत आपण 23व्या सूत्रापर्यंत आलो तिथे, पुढचं सूत्र असं आहे नास्ती एव तस्मिन तत् सुख सुखित्व. पण ह्या दोन्ही याच्यात फरक काय असतो की यार प्रेमामध्ये आणि महात्म ज्ञानापासून होणाऱ्या प्रेमामध्ये या दोन्ही याच्यात फरक काय पडतो. तर ग्यार प्रेमामध्ये जसे स्वतंत्र सूत्र त्यांनी दिलं की न अस्थि तस्मिन, या ग्यार प्रेमामध्ये तत् सुख सुखित्व नसतं, म्हणजे भगवंताच्या सुखाने भक्त सुखी होत असतो. ग्यार प्रेमामध्ये, ग्यार प्रेमामध्ये काय असतं, त्या असलेला आपली इच्छा पूर्ण करायची असते आणि ती आपल्या प्रियकरांनी पूर्ण करावी असं वाटतं. आणि भगवंताच्या प्रेमामध्ये की भगवंताचं जे सुख असेल त्याच्यातच आमचं सुख आहे, त्यांना स्वतंत्र अस्तित्वच नसल्यामुळे भगवंताच्या भक्तीशिवाय आणखीन त्यांच्या मनात वेगळी काही इच्छा उत्पन्न अशी होत नाही की भगवंताने आपली इच्छा पुरवावी, अशी इच्छा त्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही. म्हणून त्यांनी ते म्हटलंय की प्रियकराच्या सुखाने सुखी होणे हे ज्ञान प्रेमामध्ये नसते. आणि त्यांनी सांगितलं इथे की दोन गोष्टी, प्रेम आणि कामवासना, या निमित्ताने इथे फरक त्यांनी दाखवलेलं की कामवासना ज्ञानाच्या ठिकाणी कामवासना असते, कामवासना पूर्ती असते, म्हणजे त्या ज्ञानाने त्या प्रियकराने आपली इच्छा पूर्ण करावी, त्याच्याद्वारा आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी असं त्या स्त्रीला वाटत असतं. आणि इथे भगवंतावर प्रेम करणाऱ्या या ज्या गोपी होत्या त्यांच्या ठिकाणी भगवंताच्या सुखामध्येच आपलं सुख आहे, आपल्याला वेगळं सुखच नाही, आपल्याला वेगळं अस्तित्वच नाही असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी इथे दिलंय की काम वासना आणि प्रेम याच्यातलं भेद काय आहे, तर काम म्हणजे स्वतःचं सुख हे महत्वाचं असतं आणि ते मिळतं तोपर्यंत संबंध किंवा भोक्ता हा संबंध तिथे राहतो, आणि प्रेम हे प्रियकराच्या सुखाने त्याला सुख होत असतं, म्हणजे प्रेमास्पदाच्या सुखाने प्रेमी हा सुखी होत असतो. म्हणून त्याने इथे हे दिलेली आहे की राधेचा हा जो उद्धव गेला होता की तिकडे त्यांचा समजूत करायला, तेव्हा राधा जेव्हा त्याला भेटली तेव्हा तिने या उद्धवाला न्यायाने अगोदर बरंच त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला की ते सगळे म्हणाले सगळं तत्वज्ञान आम्हाला तोंडपाठ आहे, एवढंच नव्हे आमची अंतकरणाची भावना तशीच आहे, तरी सुद्धा इथे भगवंतांनी या बाललीलाने आम्हाला इथे जो काही आनंद दिलेला आहे त्या आनंदाचा आम्हाला इतकं ऋण आहे, मग त्या आनंदाचा आम्हाला इतकी त्याचा रुमाळा आहे की त्या आनंदाच्या मध्येच आम्ही सदैव राहिलेला असतो. तरी सुद्धा त्याने निरोप तिथे काय दिला की कृष्ण इथे आम्हाला भेटायला आला तर आम्हाला त्या सगळ्या प्रसंगाची आठवण होईल, त्या सगळ्या प्रसंगाची त्याच्यातून सुख होईल, आनंद होईल, हे तर खरंच आहे, पण तू कृष्णाला असं सांग. म्हणून राधेने सांगितलं की त्याला इथे येण्यामध्ये की किती जर अडचण असली तर त्याच्या न येणे सुद्धा आम्हाला आनंद होणार आहे. याला याला म्हणायचं प्रेमाची अत्युच्च अवस्था की कृष्ण आला तर सुख होईल हे खरं आहे, पण त्याला जर यत्किंची जरी अडचण असेल तर त्याच्या न येण्याचाच आम्हाला आनंद आहे. काल जी गोष्ट सांगितली होती कृष्ण कृष्ण स्त्रिया त्यांना ह्या यांच्याविषयी मत्सर होतं की बा भगवान इकडे त्यांचं चित्र नेहमी तिकडच्या गोष्टी गोकुळातल्या गोष्टी का सांगत असतात. तर काल आपण जी गोष्ट बघितली की चरणधुली देणाऱ्या माणसाला नरक म्हणेल, पण या गोष्टीने स्वतःचा आपण नरकात जाऊ का अति नरकात जाऊ याचा कुठलाही विचार न करता त्यांनी सांगितले की त्याच्या सुखासाठी त्याला यत्किंची जरी सुख जर होणार असेल कृष्णाला तर आम्ही अनंत काळ नरकामध्ये राहायला तयार आहोत. म्हणून खऱ्या प्रेमामध्ये सर्वाचं दान असतं, सर्वस्वाचं दान असतं आणि स्वचं पण दान असतं. हे लक्षात की परमप्रेमरूपा ही व्याख्या करण्यातच नारदांचा त्याच्यामध्ये उद्देश काय की देणाऱ्या माणसाकडे काहीही आणखीन द्यायला वेगळं शिल्लक राहत नाही, तो सर्वच वेतच देतोच आणि शिवाय स्वतःचा त्याला म्हणजे स्वतःचा स्व हा जो असतो तोही त्यांनी दिलेला असतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की सर्व द्यावं आणि शेवटी स्व पण द्यावं, कारण माणसाला स्व देणं अतिशय कठीण आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सा तू कर्म ज्ञान योगे घ्या आपली अधिकतर हा, म्हणजे ही भक्ती कर्म ज्ञान योग याच्याही पेक्षा काहीतरी अधिक आहे असं या सूत्रात. तर कर्म आणि जे काही आपण करतो त्याला आपण ज्या क्रियेला आपण कर्म असं, ज्या विचारावर आधारलेली असते तिला आपण सद्विचार दुर्विचार आणि शेवटी निर्विचार. तर कर्मयोग हा निष्काम निरपेक्ष आणि फलाचारहित आणि अहंकाररहित अशा पद्धतीने कर्म करणं याच्यावर आधारलेला आहे. नंतर योग हा जो आहे हा सद्विचार दुर्विचार निर्विचार आणि निर्विचाराच्या पुढच्या पायऱ्या याच्यावर आधारलेला आहे. तर ज्ञानयोग हा जो आहे तर आपल्याला जे वस्तूचं ज्ञान होत असतं त्या वस्तूच्या ज्ञानाच्या ऐवजी ईश्वराचं ज्ञान व्हावं या प्रक्रियेवर आधारलेला हा ज्ञानयोग आहे. तर याच्यात वैशिष्ट्य काय आहे, भक्ती मार्गामध्ये यांच्यापेक्षा विशेष काय आहे, तर त्याच्यासाठी प्रत्येकामध्ये काही काही अडथळे आहेत पण भक्ती मार्गामध्ये तसा कुठलाही अडथळा नसतो. निरपेक्ष कर्माचं आचरण करताना अडथळे काय निर्माण होतात, त्याच्या तुकाराम महाराज असं सांगतात की कर्मधर्म नवती सांग उण्या अंगे पतन. म्हणजे कर्म आणि धर्म जर तुम्हाला काही शास्त्रीय कर्म करायचं असेल, वेदोक्त कर्म करायचं असेल, तर त्यातले त्या नियमाचं यथाशक्ती व्यवस्थित पालन झालं तरच ते कर्म यथाचांग होतं, नाही तर त्याच्यामध्ये पतन होण्याची शक्यता असते. म्हणजे जे फळ त्याच्यापासून अपेक्षितलं आहे ते फळ मिळत नाही. नंतर ज्ञान मार्ग अशा बघितल्यानंतर ज्ञानाच्या मध्ये तीन प्रकारचं ज्ञान असतं, एक वस्तूंचे गुणधर्म त्याचं ज्ञान, त्याच्यानंतर ज्या ईश्वराने यांची रूप धारण केलेली आहे त्या ईश्वराचं ज्ञान, आणि तिसरं ईश्वर जेव्हा शांत स्थितीमध्ये असतो तेव्हा होणारं जे ब्रह्म असणारं जे ब्रह्म त्या संबंधीचं ज्ञान. तर त्याच्यासाठी या ज्ञानाला अधिकारी व्यक्ती असायला लागते. उगाच कुठल्याही माणसाला आम्ही ज्ञान मार्गाने जाईल आणि ज्ञान मिळवून अशी त्याची असा त्याचा अधिकार कुठल्याही माणसाचा असू शकत नाही. तर त्याच्यासाठी त्यांनी अधिकार वैशिष्ट्याच्या दृष्टीने साधन चतुष्टय अगोदर त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे म्हणून सांगितले. ते आपण बघितलेलं आहे की नित्य अनित्य वस्तू काय याचा विवेक, त्याच्यानंतर अनित्य वस्तूविषयी वैराग्य, त्याच्यानंतर शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे षट गुण ऐश्वर्य त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो आहे की मुमुक्षुत्व, म्हणजे मला हा मला हे ब्रह्मज्ञान भाव या संबंधी तीव्र तळमळ असं असायला पाहिजे. हे असल्यानंतर मग त्याची एखाद्या ब्रह्मनिष्ठ किंवा श्रोत्रिय आणि श्रोत्रिय किंवा श्रोत्रिय अशा गुरुची भेट व्हायला पाहिजे. मग त्याच्यानंतर शरणागती, त्याच्यानंतर महावाक्यांचं श्रवण मनन निधिध्यासनं आणि मग त्याच्यानंतर आत्मसाक्षात्कार. असा हा प्रचंड लांबलचक असा मार्ग आहे आणि ह्याला कुठलाही शॉर्टकट नाही आहे. म्हणून ज्ञान मार्गामध्ये त्या त्या पायरीवर असण्याची शक्यता त्यात येणारे अनेक अडथळे असा हा कठीण मार्ग आहे आणि ह्यामुळे हे सर्व विश्व मिथ्या आहे, भ्रम आहे ह्याच्यावर आधारलेलं असल्यामुळे आपण बघितलं होतं की कुठल्याही मुलीला कुठल्याही बाईला आपला मुलगा मिथ्या आहे किंवा भ्रम आहे असं कधीही पटणे शक्य नाही. त्याच्यामुळे बहुतांशी माणसं अधिकतर माणसं या ज्ञानयोगाकडे वळत नाही. नंतर योगशास्त्र जे बघितलं की निर्विचारा वैशारद्य अध्यात्म प्रसाद निर्विचार अवस्थेवर जे आधारलेलं असतं ते अष्टांग योगावर आधारलेलं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही त्यातली पहिली पाच अंग जी आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, याला तुम्ही याला बहिरंग आसन असं म्हटलं जातं, धारणा ध्यान समाधी याला अंतरंग आसन असं म्हटलं जातं. तर याच्यामधले सुद्धा जवळजवळ 14 अडथळे त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये की व्याधी ध्यान संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे 9 त्याच्यामधले अंतराय आहेत आणि विक्षेप त्याच्यामध्ये 5 प्रकारचे विक्षेप सांगितले, दुःख दौर्मनस्य श्वास प्रश्वास आणि अंगमय जे आहेत. 9 नि 14 अडथळे त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यामुळे या तिन्ही याच्यामध्ये हे करत असताना मूळ माणसाचा सूक्ष्म स्वरूपाने अहंकार शिल्लक राहतो हे याच्यातलं या याच्यामधलं असलेलं काय म्हणता येतं वैशिष्ट्य आहे. कारण थोडासा अहंकार असल्या की ती साधनं करता येत. आता झालं बघा की मी कर्म करतो हे असल्याशिवाय म्हणजे मी पण असला तर तो सोडायचा, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी पण असायला लागतो मग तो सोडावा लागतो. जसं आपण म्हणतो की कर्मयोगाचं आपण बघितलं होतं की कर्मयोग चार पायावर आधारलेला आहे की एका बाजूला अहंकार वैधता, दुसऱ्या बाजूला कर्मफल, तिसऱ्या बाजूला कौशल्य असलेलं आणि चौथा त्याचा पाय म्हणजे ईश्वर अर्पणता. या चारही जर गोष्टी असल्या तरच कर्मयोग माणसाला जातो. की मुळात त्याच्या मनात पहिला प्रश्न असा उभा राहतो की अपेक्षा नसेल तर कर्म करत कसं. जसं आपण म्हणतो सकाळी उठायचं चहा प्यायचं नाही सकाळी उठात कशाला, मग चहा ही इतकी आपल्या अंगवळी पडलेली गोष्ट आहे की अनेक लोकांचं असं मत असतं की बाबा चहा जर प्यायचाच नसेल तर मग चहा झाल्यानंतरच आपण उठून गडबड काय. तसंच आहे कर्माला अपेक्षा नसेल किंवा हेतू नसेल तर कर्म करत कशाला. असं त्याच्यामध्ये सूक्ष्म एवढाच भाग आहे की आपण एवढंच बघू की मी कर्म करतो हे त्याच्यामध्ये अगोदर अंधारून झालेलं असतं. तसंच दुसरा जो संपूर्ण योगशास्त्र हे जे आहे हे संपूर्ण योगशास्त्र तर ह्याच्यावरच आधारलेलं आहे. त्याच्यावर असं योग अनुशासन प्रयत्नावर आधारलेलं आहे. आता मी असल्याखेरीज प्रयत्न कसा करणार, त्यामुळे त्याच्यामध्येही मी शिल्लक राहतो. अर्थात त्या सगळ्याच्यामध्ये ह्या मी जो आहे शेवटी काढला जातो. त्यामुळे तिथपर्यंत मी त्या मीच्या मदतीनेच साधना करायला लागते आणि जो सूक्ष्म मी असतो तो नंतर शेवटच्या क्षणी की शेवटच्या पायरीमध्ये तो काढला जातो. तर त्याच्या जसं ह्याचं ज्ञान मार्गाचं आपण बघितलं
ज्ञान मार्गाच्या मध्ये तुम्हाला हे सर्व विश्व भ्रमात्मक आहे किंवा मिथ्या आहे असं मानायला लागतं. जे सर्वसामान्य माणसाला मानणं अशक्य आहे आणि त्याच्यामुळे ज्ञान मार्गाच्या बाजूला आपण फारसं जात नाही. पण हे तिन्ही अडथळे, हे तिन्ही जी शॉर्टकमिंग आपण म्हणतो, ती भक्तीमध्ये शिल्लक राहत नाही, ती योग्य करेने जर व्यवस्थित समजून उमजून जर केली तर. कारण त्याच्यासाठी त्यांनी ही म्हटली आहे, जे ओवी सांगितली आहे की माऊली म्हणते इतर साधने व्युत्पत्ती दूरी सांधूनी भरते. म्हणून ही तिन्ही साधनं त्याला जमत नसतील त्याने त्या साधनाचे फंदात पडू नये. पण भक्ती हे असं साधन आहे की ते सगळ्यांना जमण्यासारखं आहे. कारण का भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की मन हे प्रत्येकालाच आहे. असं काही नाही की मला मन शिल्लक नाही, आता कुठलाही सामान्य माणूस असत नाही. त्यामुळे मन कायम आहे, ईश्वर कायम आहे, भक्त मी साधना करणारा मी कायम आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ह्या तीन गोष्टी आहेत तो पण भक्ती सहज बनते. त्याच्यामुळे अमुक गोष्ट भक्तीमध्ये मला नाही असं म्हणतात, कारण ईश्वर नाही अशी स्थिती नाही. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी कायमच आहेच आहे. पण इतर काही माझ्याकडे असलं नसलं, मी श्रीमंत असलो गरीब असलो काहीही जरी असलो तरी माझं मन हे माझ्याकडे असणारच आहे. त्यामुळे ते मन भगवंताला अर्पण करणे ही प्रत्येकाला सहज पण कष्ट साध्य अशी गोष्ट. त्यांनी पहिल्या क्षणी काही जमेल अशातला भाग नाही, कारण त्या मनाने आतापर्यंत इतके जन्म इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, इतक्या गोष्टीत ते गुंतून केलेलं आहे की ते चित्त शुद्ध होण्यासाठी सुरुवातीला बराच काळ जावा लागतो. आणि मग ही नारदाने सांगितलेली जी भक्ती असते ती आपल्याला जमू लागते. आपण ते सांगूया, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अगोदरच सूत्र सा तु कर्म ज्ञान योगे अपि अधिकतर अधिकतरा. कर्म ज्ञान आणि योग या तिन्ही संज्ञा यापेक्षा सुद्धा, या योगांपेक्षा सुद्धा ही भक्ती जास्त श्रेष्ठ आहे असं आजच्या सूत्रात सांगितलं. या आजच्या सूत्रामध्ये ते त्याचं काय श्रेष्ठत्व कशात आहे, कुठल्या बाबतीत ते श्रेष्ठ आहे, असं काय आहे की जे याच्यात जे याच्यामध्ये आहे. त्याच्याने एकच शब्द म्हणतो फलरूपत्वात. फलरूप कारण ही भक्ती ही साधनही आहे आणि साध्यही आहे. आणि भगवंतावर विशुद्ध निरपेक्ष समर्पित प्रेम करणं हे साधनही आहे आणि साध्यही ते. त्याच्यावर संपूर्णपणे प्रेम करणं हेच त्याचं फलस्वरूप आहे. म्हणून भक्ताचं चित्त सदैव भगवंतामध्येच असणं म्हणजे भक्त. आणि इतर मार्गामध्ये काय होतं की आपण आणि भगवंत वेगळे आहोत आणि आपल्याला काहीही करून काही साधन मार्गाने त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे मी वेगळा आहे, भगवंत वेगळा आहे, मी असं काहीतरी साधन करणार आहे की ज्याच्यामुळे तो मला मिळणार आहे. पण इथे तसं नसल्यामुळे इतर मार्ग हे जरी साधन स्वरूप असलं तरी भक्ती ही साध्य म्हणून फलत. साधन आणि साध्य याच्यामध्ये काही फरक होत. आपण त्या दिवशी बघितलंच होतं की कर्मयोग म्हणजे निरपेक्ष कर्मयोग. निरपेक्ष कर्मयोगाने काय होतं तर चित्त अशुद्ध असेल, सकाम भावना असेल तर ते शुद्ध होते. आणि निरपेक्ष भावनेने कर्म केल्यामुळे चित्त शुद्धी होते. निरपेक्ष कर्माचं फल काय तर चित्त शुद्धी. नंतर योग मार्गाने जर अभ्यास केला तर त्याचं फल काय असतं तर त्याचा अभ्यास हा वेगळा असतो आणि निर्विचार मन करणे, त्यातून समाधी प्राप्त करून निरोध प्राप्त करून घेणे, आणि त्याच्यातून संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात दोन्ही प्रकारचे समाधी प्राप्त करून घेणे हे त्याचं साध्य आहे. ज्ञानमार्गाचा विचार केला तर हे सगळं विश्व जे आपल्याला दिसतंय हे एक मिथ्या आहे, भ्रम आहे. आणि त्याच्यामुळे त्यात आपलं चित्त न गुंतवता ब्रह्माच्या ठिकाणी सदैव चित्त ठेवणे आणि त्याच्यातून मोक्ष किंवा मुक्ती मिळवणे, जे ज्ञान आपल्याला भ्रमात्मक आहे असं वाटतं त्या ज्ञानापासून आपली सुटका करून घेणे, त्या ज्ञानापासून मुक्ती मिळवणे, मोक्ष मिळवणे हे त्याचं साध्य आहे. पण भक्ती ते तसं होत नाही की भगवंतावर प्रेम करणे हेच साधन आहे आणि भगवंतावर प्रेम करीत राहणे हेच साध्य आहे. त्याच्या पलीकडे आणखीन त्यातनं काही साधणार आहे वगैरे असतात. इतर ज्या गोष्टी असतात ते बाय प्रॉडक्ट म्हणून सहजपणे येतात. त्याच्यातनं जे आपल्या शास्त्रात त्यांनी तीन हे दिलेले आहेत की मल आवरण आणि विक्षेप. मल म्हणजे अशुद्धता दोष, तर हा मल जो जातो दोष निघून जातो तो कर्म निरपेक्ष कर्मामुळे चित्तशुद्धी होते. त्याच्यामुळे मलाची निवृत्ती होते, मला निघून जातं. तसं एखाद्या आरशावर हे बसलेलं असते, घाण बसलेले असते किती आपण असा पुसला किती घाम निघून झालं. तसं निरपेक्ष निष्काम कर्माने ही चित्तशुद्धी होते. त्याच्यानंतर विक्षेप म्हणजे जे आहे त्याच्या दुसरं काही तिसरंच दिसणं, तिसऱ्याच गोष्टीला महत्व देणं, जी गोष्ट जशी नाही त्याला जास्त महत्व देणं, जशी आहे त्याचं महत्व मनात नसणं, तर ह्याला त्याच्यासाठीही उपासना नाही. तर जे इतर ज्या उपासनेचे आपल्याकडे नवविना भक्तीचे प्रकार आहेत त्याने हा विक्षेप जो आहे तो दूर होतो आणि भगवंताच्या पायाशी चरणाचे चित्त तिथे सतत लागून राहतं. आणि आवरण म्हणजे सर्व ईश्वरमय आहे, ईश्वराची सगळी रूपं आहेत, विश्वाच्या रूपाने ईश्वरच नटलेला आहे, प्रगट झालेला आहे, विनटलेला आहे, लीला करतो करत आहे. हे ज्ञान होणं, हे ज्ञान ज्या आवरणाने झाकलेलं असतं की ज्याच्यामुळे आपल्या ज्या वस्तूंच्या गुणधर्मांना आपण अधिक महत्त्व देऊन ते गुणधर्म आपले कसे करून घेण्यासाठी, त्यांच्यावर हुकूमत आणण्यासाठी, त्यांच्या त्याच्यामधून सुख मिळण्यासाठी आपण जी धडपड करत असतो त्याला आवरण असतं. ते अज्ञानाचं आवरण आहे. आपला त्या दिवशी हे झालं असतं का, अज्ञान आवरक्रम ज्ञानम नेन मुह्यंती जंतुः. म्हणजे हे सगळं हे मूळ ईश्वरी ज्ञान जे आहे, ईश्वरासंबंधीचं ज्ञान आहे. ईश्वर आणि विश्व यांच्यातला परस्पर संबंध काय आहे, आपण जीव ईश्वर आणि विश्व यांचे संबंध काय आहेत, या संबंधी सत्य ज्ञान जे आहे ते सत्य ज्ञान या अज्ञानामुळे वरून झाकलं गेलेलं असल्यामुळे, जसं एखाद्या हिऱ्याच्या अंतीला एखादं मखमाली हे असावं, पेटी असावी, आवरण असावं, आणि सामान्य जीवाचं सगळं लक्ष त्या सौंदर्याकडे, मखमली पेटीच्या सौंदर्याकडे जाऊन आतल्या हिऱ्याकडे दुर्लक्ष व्हावं, तशी इथे अज्ञानाकडे आपलं लक्ष असल्यामुळे ते ज्याला ज्या ईश्वरी ज्ञानाला त्यांनी आवरण केलेलं असतं ते ईश्वरी ज्ञान झालं की हे आवरण आपोआप दूर. पण हे ईश्वरी ज्ञान नेहमी दुसऱ्याने करून द्यायला असतं, कारण आपल्याला स्वतःला ते लक्षात येते की सत्य. म्हणून आपल्याकडे शास्त्रात मल आवरण आणि निक्षेप या तीन प्रकारचे सांगितलेले आहेत त्याच्या ज्ञान आड येणाऱ्या गोष्टी. तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला निष्काम निरपेक्ष कर्म, उपासना आणि आत्मज्ञान, ईश्वरज्ञान या तिन्ही गोष्टीची गरज असते. आणि इथे त्यांनी फलरूपत्व हात हा जो काही दृष्टांत वापरलेला आहे तो दृष्टांत सुद्धा असा आहे बघा, एवम प्रवर्तितम चक्रम नानुवर्त यती अयहा. जसं आपल्याकडे चक्र सांगितलेले आहेत की पुन्हा त्याच ठिकाणी येतात, तसं एखादं बी पेरलं की त्याच्यातून रोप निर्माण होतं, रोपाचं मग रूप वृक्ष होतं, त्या वृक्षाला पुन्हा मग ते फांद्या आणखीन त्याच्या हे पानं हे सगळं त्याच्यातून फुलं निर्माण होतात, त्या फुलातून किंवा स्वतंत्रपणे त्याचं फळ निर्माण होतं, आणि फुलाचं जरी फळ होतं किंवा स्वतंत्रपणे फळ येतं त्या फळात पुन्हा अनेक बिया असतात, आणि ती बी पेरली की पुन्हा हे चक्र सुरू होते. त्याच्यामुळे आता बीच्या पुढे आणखीन काही आहे का झाडाची, म्हणजे एका बीजापासून एका बीजा कोटी करू कोटी कोटी जन्म घेती समजण्यात पडेल, तसं आधी बीज हे केले तर तशा तऱ्हेची याच्यामध्ये ही जी व्यवस्था असते. आणि म्हणून भक्तीचं श्रेष्ठत्व कशात आहे तर भगवंतावर प्रेम करणं हेच भक्तीचं साधन आहे. आणि भगवंताच्यावर प्रेम तसं राहणं, तसं प्रत्येक क्षण भगवंताच्या स्मरणात भक्तीत आणि प्रेमात जाणं हेही त्याचं साध्य आहे. तर त्याच्यामुळे भक्त असा काही चार गावांपेक्षा तुम्हाला वेगळा असा काही कधी शोधून तर सापडता नाही, ते दिसणार नाही. त्याची स्वतःची आतली जी स्थिती असते त्याची त्याला कळत. तसं गीतेमध्ये सांगितलंय, ब्रह्मभूत हा प्रसन्न आत्मा, जो ब्रह्मापर्यंत पोचलेला आहे प्रसन्न आत्मा तो सदैव प्रसन्न असतो आणि न शोचती न कांचती. काहीही घडलं तरी भूतकाळात गेल्यानंतर त्याच्या संबंधी त्याला शोक निर्माण होत नाही आणि भविष्यकाळात असं असं घडावं असं तो कधी अशी आकांक्षा मनात तो कधी करत नाही. जे जसं येईल भगवंताच्या इच्छेने संकल्पाने तसं तसं तो प्रसन्न मनाने स्वीकार करतो. आणि समहा सर्वेषु भूतेषु, सर्व भूतांच्या ठिकाणी त्याची दृष्टी सम असते, वर्तन समन असतं हे लक्षात ठेवा. त्या समदृष्टीतून ते जे वर्तन त्याला सुचेल किंवा ईश्वरी संकल्प जसा असेल तसं तसं त्याच्या हातून घडत जातं. जोपर्यंत त्याला असं वाटतं की मी स्वतः काहीतरी हे करतोय कर्म करतोय तोपर्यंत त्याच्या मनात मग या ईश्वरी ज्ञानावर अधिष्ठित असं जे काही त्याला सुचेल असं त्याला तसं त्याचं वर्तन होत असतं. आणि मद भक्तीम लभते पराम, ही माझी पराभक्ती आहे, ही सगळ्यात शेवटची पलीकडची अशी भक्ती आहे. म्हणून भक्तीला अनेक ठिकाणी भक्ती हा पाचवा मोक्ष आहे असं मानलेलं आहे. आणि या सर्वसाधारण आपल्या ह्या चार याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यामध्ये तो मोक्ष येतो. आणि याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणखीन हा चौथा जो मोक्ष आहे चारही पुरुषार्थ म्हणून सांगितलेले आहे त्याच्यामध्ये. तर भक्ती हा स्वतंत्र मोक्ष आहे आणि तो त्या म्हणून त्याला पाचवा मोक्ष म्हटलेला आहे. आणि या मोक्षाचं या भक्तीचं वैशिष्ट्य काय तर हा चौथा मोक्ष जो आहे तो त्याला तुच्छ वाटत असतो, तो नाही म्हणायला तरी हरकत. आणि म्हणून तुकाराम महाराज असे म्हणतात, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगाविधी, विटे ऐसे सुख नाही भक्तीरस उडता पुढती आस सेवा भी है। तू काय म्हणे भक्ती सुखरूप आदि आहे। त्यामुळे या एकाच शब्दाच्या सूत्रामध्ये त्यांनी इथे साधन आणि साध्य भक्तीचं एकच आहे असं देवर्षी नारदाने त्याच्यात सांगितलेलं आहे। त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये ईश्वराला काय प्रिय आहे आणि ईश्वराला काय अप्रिय आहे हे पुढच्या सूत्रात सांगितलं आहे। ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात्, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वात्, म्हणजे ईश्वराला सुद्धा लिंगता प्रिय आहे आणि अभिमान हा अप्रिय आहे। पूजा
जय जय रघुवीर समर्थ। कालच्या उशिराची आज भरपाई केलेली पाच। जय जय रघुवीर समर्थ।
आपण गेल्या वेळी पाहिलेलं एकच शब्द असलेलं सत्र फलरूपत्वा भक्ती कशी आहे, फलरूप म्हणजे त्या भक्तीमध्ये साधन आणि साध्य एकच आहे। त्या सूत्रात सांगितलं शेवटचा त्याच्यातला अभंग महाराजांचा असा होता, तुका म्हणे भक्ती सुखरूप आधी अंती, सुरुवातीलाही सुखरूप असते आणि शेवटी ती सुखरूप असते। कारण भक्तीचं लक्षण परमप्रेम रूपा असं सांगितलेलं असल्यामुळे आता पुढचं सूत्र असं आहे, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात् दैन्य प्रियत्वात् च। आता असं आहे की या भक्तीसाठी आपलं चित्त कसं पाहिजे, भक्तीला योग्य असं, त्या जगात त्यांनी सांगितलं की ईश्वराला सुद्धा ईश्वरस्या द्वेषित्वात अभिमान, म्हणजे द्वेषभावाने त्या ठिकाणी अभिमानाच्या ठिकाणी सॉरी त्याचा त्याच्या ठिकाणी अभिमानाच्या ठिकाणी त्याची द्वेषभावना असते म्हणजे त्यालाही अभिमान नकोसा असतो। आणि दैन्य प्रियत्वात म्हणजे भक्त जर दीन असला तर तो त्याला जास्त प्रिय होतो। याचा अर्थ असा की ईश्वराचाही ईश्वराचा सुद्धा अभिमानाबद्दल द्वेषभाव आणि लीनतेबद्दल प्रिय भाव आहे, देवाला लीनता जास्त आवडते। तिथे दैन्य शब्द वापरले त्यांनी, पण दैन्य याचा अर्थ असा दीन किंवा लीन शालीन विलीन असा अर्थ दिला। तुलसीदासांनी सांगितलेलं दया धर्म का मूल आहे आणि नरक मूल अभिमान, या अभिमान हा शेवटी तुम्हाला परागतीला घेऊन जातो आणि शेवटी नरकाकडे घेऊन जातो। म्हणून त्यांनी सांगितलं की अभिमान जर तुमच्या ठिकाणी असला कुठल्याही गोष्टी कशात ते अहंकार असला तर माणसाला त्या ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही। कारण ज्या चित्ताला ईश्वराशी एकरूप करते त्या चित्तामध्ये अभिमान अहंकार ममत्व ठाण मांडून बसलेलं असल्यामुळे ते चित्त ईश्वराशी एकरूप होऊ शकत नाही। म्हणून त्यांनी सांगितलं प्रेम आणि अभिमान या दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकत। अभिमान हा अनेक गोष्टीचा असू शकतो। अभिमानाची व्याख्या अशी दिली की योग्य गोष्टीला योग्य महत्व न देता अयोग्य महत्व नाही जास्तीचं महत्व नाही त्याला अभिमान असं म्हणजे आपण आपल्या व्यवहारामध्ये तुझा मला अभिमान वाटतो असं जे म्हणतो तसं इथे असं इथे अभिमान या शब्दाचा अर्थ असा की ज्या गोष्टीला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व देणं असा त्याचा अर्थ। आणि म्हणून जिथे अभिमान असतो तिथे ईश्वर प्राप्ती होत नाही, कारण अभिमानातून निघणारे जे हे असतात अहंकारातून निघणारे अहंकार त्याच्यानंतर ममत्व त्या ममत्वाला दिलेलं अयोग्य महत्त्व हे सगळे त्याच्याबरोबर येत असल्यामुळे जिथे अहंकार अभिमान असतो तिथे विकारांची ही असते वस्ती असल्यामुळे तिथे ईश्वर प्राप्ती होत नाही। आपल्याला सगळ्यांना ती द्रौपदी वस्त्रालयाची गोष्ट पाहिजे होती. अत्यंत विचलित झाले असताना जोपर्यंत द्रौपदीने दातामध्ये पदक धरून ठेवला होता तोपर्यंत तिला ईश्वरापेक्षा दाताचा जास्त भरोसा होता. जोपर्यंत दातात पदक धरला होता तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावले नाही. नंतर याच्यामुळे पुढच्याच तरी शब्दात नाही की दैन्य प्रियत्व दैन्य याचा अर्थ व्यावहारिक अर्थ येईल दैन्य असा घ्यायचा नाही. दैन्य म्हणजे दरिद्री किंवा पैसे नसलेला असा दीन दरिद्री असा त्याचा अर्थ कसून इथे दीन म्हणजे दरिद्री दुःखी असा कसून लीनता शरणागती किंवा पराकाष्ठे की नम्रता असा त्याचा अर्थ. त्याचंच उदाहरण एवढे प्रचंड विद्वान असून सुद्धा तुलसीदास हे नेहमी रामाला ठाकूर म्हणाले स्वतःला त्याचा दास असं म्हणतो. त्याने एका ठिकाणी म्हटलंय हे ठाकूर तोसे मोठं कोण आहे त्या जगात तुझ्याशिवाय मोठं कोण आहे कोण आहे आणि और मोसे छोटं कोण आहे माझ्यापेक्षा इतका लहान दुसरा कोण आहे. इतकी त्याच्या ठिकाणी पराकाष्ठेची ही होती नम्रता होती. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की व्यवहारातले दीन दरिद्री माणसं ही ईश्वर भक्त असतील असं उलट त्यातलं हे चिन्ह. पण भक्त मात्र निश्चितपणे हा लीन असू शकतो. कारण त्याने म्हटले की त्या पैसे नसल्यामुळे व्यवहारामध्ये त्यांना श्रीमंतांना शरण द्यावं लागतं जिथे पैसे असतील तिथे त्यांना शरण द्यावं लागतं. तसं मात्र याच्यामध्ये अध्यात्मामध्ये तसं नाही. म्हणून इथे संपूर्ण शरणागती किंवा संपूर्ण नम्रता हा दीनचा अर्थ आणि म्हणूनच तर भगवंताला नेहमी दीनानाथ किंवा दीनवत्सल दीनवत्सल म्हणजे असे लीन जे आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या ठिकाणी वत्सलता असते वत्सल्य असतं जरा दीन वत्सल असं म्हणजे. आणि त्याने दरिद्री याची सुद्धा व्याख्या चांगली दिली आहे की दारिद्र्य हे मनावर अवलंबून असतं हे तुमच्या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून असतं. तुमची सांपत्तिक स्थिती कितीही चांगली जरी असली तरी आहे तर ज्याला जास्त वाढावी जास्त मिळावं असं ज्याला वाटतं तो मनाने दरिद्र आणि जे आहे तेवढं पुरेसं आहे असं त्याला वाटतं तो श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा जास्त असावा असं वाटणं. ऐक दरिद्र्याचे लक्षण गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्री जाणे आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की दरिद्री किंवा श्रीमंती किंवा दरिद्री ही मनावर अवलंबून असते आणि जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या संतुष्टातून ते श्रीमंतीचं लक्षण आहे मनाच्या श्रीमंतीचं लक्षण आहे. आणि कितीही श्रीमंत झाला पैसा तरी आहे त्याला जास्त हवं असं वाटणं हे मानसिक दरिद्र्याचं लक्षण. आणि म्हणून दीन शब्दावर तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की देव सोयरा दीनांचा सोयरा कोण असतो तर देव असतो. ते दीन हे भक्त दीनभक्त जे असतात ते इतरांकडे काहीही मागणं मागण्यापेक्षा सरळ देवाकडेच मागणं मागतात की जे हवं असेल ते देवा तू तुझ्याकडून मला मिळवते आदल्यामधल्या लोकांकडून मला ते